हरिः ॐ इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णीयाश्च मे स्तृतश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च माधवनीयश्च माग्नीन्द्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृदश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मेऽश्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरीरङ्गुलयोदिशश्च मे यज्ञेन कल्पताम् ऋक्च मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मऋतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम्। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाळ आता सादर करतील।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। एकदा स्वामींच्या घरी आम्ही 10-12 मुली मिळून मातोश्री सौ सरलाताईंचा वाढदिवस साजरा करत होतो। आमच्या आधी सद्भक्त नीला आणि लीला गोरे या दोघी बहिणी येऊन सौ सरलाताईंची पूजा करून गेल्या होत्या। त्यांनी सौ सरलाताईंच्या गळ्यात एक नाजूक फुलांचा हार करून घातला होता। स्वामींच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आग्रहावरून सौ सरलाताईंनी तो हार तसाच गळ्यात ठेवला। त्यांच्या गळ्यात तो हार फार सुखुलत होता। नंतर आम्ही सगळ्यांनी आधी स्वामींची पाद्यपूजा केली आणि मग श्रीसूक्त म्हणत सौ सरलाताईंचे पूजन करायला सुरुवात केली। सद्भक्त वीणा हो पूजा करत होती। तिने मातोश्री सौ सरलाताईंच्या चरणांवर कुंकवाचं स्वस्तिक रेखाटलं, फुलं वाहिली, कपाळावर हळद कुंकू लावून अक्षदा वाहिल्या, डोक्यात गजरा घातला। स्वामी बाजूला बसून मोठ्या कौतुकाने सौ सरलाताईंची चाललेली पूजा बघत होते। नंतर वीणाने सौ सरलाताईंना हार घातला। तो हार थोडा दाट आणि मोठा होता। वीणाने हार घातल्यावर काय केलं की तो जो नाजूक हार होता तो दाट हाराच्या वर घेतला आणि नाजूक हार पहिले दिसेल असं केलं। स्वामी बघत होते। स्वामी वीणाकडे बघून म्हणाले, हा सत्वगुण। तिने तो मोठ्या हाराच्या खाली छोटा हार झाकून टाकला नाही, तर मोठ्या हाराच्या वर छोटा हार काढला, हा सत्वगुण। छोट्या छोट्या कृतींवरून माणसाची वृत्ती कळते। मातोश्री सौ सरलाताईंचं सांग्रसंगीत पूजन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ बसलो। स्वामी बोलता बोलता म्हणाले, एरवी ही साधकांनी आपले मोठे गुण झाकून ठेवावेत आणि दुसऱ्याच्या लहान लहान गुणांचंही कौतुक करावं। स्वामींच्या अशा बोलण्यातून त्यांचं स्वतःच जीवन ध्रुवगोचर होत असे। एकदा स्वामींकडे परगावहून एक साधक पती पत्नी आले होते। ते दोघेही स्वामींचे अनुग्रहित होते। स्वामींना नमस्कार करून ते बसले। नंतर बोलता बोलता त्यांनी त्यांच्या प्रपंचातल्या आणि साधनेत येणाऱ्या काही अडचणी स्वामींना सांगितल्या। स्वामी म्हणाले, परगावच्या मंडळींना नित्य श्रवण घडत नाही, त्यामुळे नेमकं ग्रहण होण्यामध्ये त्यांना अडचणी येतात। पुढे स्वामी म्हणाले, व्यावहारिक जीवन समृद्ध करण्यासाठी पारमार्थिक जीवनाची अत्यंतिक आवश्यकता आहे। पारमार्थिक जीवन हेच खरं जीवन असून केवळ व्यावहारिक किंवा सांसारिक जीवन हे अत्यंत अपूर्ण आहे। निखळ आनंद हवा असेल तर अध्यात्माच्या पायावर जीवन उभं राहायला पाहिजे। परमार्थ हे आनंदाचं, शांतीचं, समाधानाचं ठिकाण आहे, पण हा आनंद कमवावा लागतो, मिळवावा लागतो। जसं काही उद्योगधंदा करून आपण पैसा मिळवतो किंवा व्यायाम करून शरीर कमवतो, तसंच आनंद हे आपलं मूळ स्वरूप असलं तरी हा आनंदही आपोआप मिळत नाही, तो मिळवावा लागतो। त्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने दीर्घकाळ सातत्याने साधना करावी लागते। ज्या आनंदाचं पर्यवसान समाधानात तृप्तीत होईल तो आनंद आपल्याला हवा। परमेश्वर कृपेने तो आनंद आपल्याला मिळो असा आशीर्वाद देत स्वामींनी त्यांना प्रसाद दिला। स्वामींना सामानाचे हलवा हलव करायला फार आवडायची। दुकानात असताना तर ते स्वतः एकटेच मोठे मोठे काउंटर्स हलवायचे। पुढे माया अपार्टमेंट मध्ये राहायला आल्यानंतर बाकीच्यांना हाताशी घेऊन का होईना, पण सामानाचे हलवा हलव करायचेच. या सामानाच्या हलवा हलवीत मोठी मोठी लोखंडी कपाट पण असायची. एकदा संध्याकाळचं केंद्र संपल्यानंतर स्वामींनी काही साधकांना हाताशी घेऊन त्यांच्या खोलीतील दोन लोखंडी कपाट केंद्रात नेऊन ठेवायला सांगितली. खरं म्हणजे प्रत्येक वेळी केंद्र उघडून कपाटातलं सामान काढणं किंवा त्यात परत नेऊन ठेवणं हे गैरसोयीचं होतं, पण हे असं स्वामींना सांगायला कुणी जात नसे. दोन्ही कपाट केंद्रात नेऊन सगळं सामान जागच्या जागी ठेवून झाल्यावर स्वामी म्हणाले, छान, आता कशी ही खोली रिकामी झाली. आणि मग आम्हा सगळ्यांना प्रसाद दिला. जिना उतरता उतरता सद्भक्त नाना भवाळकर अगदी गमतीने म्हणाला, चला रे चला, आता आपण लवकर जाऊया, नाहीतर स्वामी पुन्हा केंद्रातली कपाट आत खोलीत नेऊन ठेवायला सांगतील. आम्ही सगळे हसलो. पण सांगायचं म्हणजे खरंच दुसऱ्या दिवशी ती कपाट परत स्वामींच्या खोलीत पूर्वीच्या जागेवर आली होती. एकदा संध्याकाळी स्वामींकडे गेले असता स्वामी म्हणाले, आज दुपारी आम्ही सामानाची खूप हलवा हलवी केली. मी नुसतीच हसले. मला म्हणाले, सांग बरं, तू कुठलं सामान कुठे हलवले ते. मी म्हटलं, अवघड आहे बुवा सांगणं, कारण सकाळी एका जागेवर असलेली वस्तू दुपारी वेगळ्या जागेवर असू शकते. दुपारी परत ती वस्तू हलवली तर संध्याकाळी परत तिची जागा वेगळी असते. स्वामी हसायला लागले, म्हणाले, बरोबर, मी सांगतो तुला कुठली वस्तू कुठे हलवली येते. पुढे म्हणाले, ही काठी या कोपऱ्यात होती ना, ती आता पलीकडच्या कोपऱ्यात ठेवली आहे. मी मान हलवत म्हटलं, हो. इथे ज्या दोन उशा ठेवल्या होत्या ना, त्या आता बाहेर ठेवल्या आहेत. मी म्हटलं, हो. इथल्या टेबलावर 5-6 पुस्तकं पडलेली होती, ती सगळी बाहेरच्या टेबलावर नेऊन ठेवली आहे. मी पुन्हा म्हटलं, हो. आणखी अशा 4-5 गोष्टींना माझं हो म्हणून झाल्यावर स्वामी म्हणाले, तिथे ते एक छोटं स्टूल होतं ना, तर ते आता वर टांगलंय. मी अगदी अनवधानाने हो म्हणत वर बघितलं आणि अगदी ठसका लागेपर्यंत स्वामी हसले. सौ सरलाताई पण त्यात सहभागी झाल्या. मलाही हसू आवरेना. स्वामींना नमस्कार करता करता मी म्हटलं, काय हा माझा बावटपणा. स्वामी म्हणाले, बावटपणा काही नाही. सद्गुरूंनी पश्चिमेकडे बोट दाखवून म्हटलं की ही पूर्व दिशा, तर शिष्याने हो ही पूर्व दिशा असं म्हणूनच तिकडे बघायचं. पण स्वामी पुन्हा पुन्हा आठवून आठवून हसत होते हे मात्र खरं. स्वामी म्हणत असत की एकच परिस्थिती कधीही कायम राहत नाही, म्हणून आनंदाचे क्षण नेहमी जपून ठेवावेत आणि दुःखाच्या गोष्टी विसरून जाव्यात. आपण बरोबर उलटं करतो, दुःखाच्या गोष्टी उगाळत बसतो आणि आनंदाचे क्षण सोडून देतो. आपण सावध असावं. मला वाटायचं की स्वामी असं का म्हणतात. मन अस्वस्थ व्हायचं, मनात यायचं की हे स्वामींचं बोलणं म्हणजे कशाची नांदी तर नाही. आणि खरंच तसं झालं. स्वामींना सवय अशी होती की ते जेव्हा विश्रांती घेत असत, झोपत असत, तेव्हा त्यांना आजूबाजूला संपूर्ण शांतता लागे. अगदी कुजबूज पण नको असे, त्याचा त्यांना त्रास व्हायचा. पण अलीकडे अनेक दिवस नेमका स्वामींच्या झोपायच्या वेळेसच माया अपार्टमेंटच्या खालच्या बाजूला एक कुत्रा भुंकत असे आणि त्या आवाजाचा स्वामींना डोक्यात घोण मारल्यासारखा त्रास व्हायचा. स्वामी ते सगळं सहन करत होते. त्यांचे दिवसभराचे सगळे कार्यक्रम पण नित्याप्रमाणे चालूच होते, त्यात खंड नव्हता. या सगळ्या ताणामुळे स्वामी आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला, त्यामुळे सगळ्यांचंच स्वामींकडे येणं जाणं बंद होतं. आतापर्यंत स्वामींचं दर्शनच नाही अशी कधी सहसा वेळ आली नव्हती, त्यामुळे मनातल्या मनात सगळेजण व्याकुळ होते. आई आजारी पडली तर लहान मूल जसं कावरं बावरं होतं, तसंच स्वामींचं आजारपण हे विलक्षण बेचैनी निर्माण करणारं होतं. 2 दिवस तसेच गेले. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वामींचा घरी फोन आला. बाय चान्स तो मी उचलला. मी स्वामी बोलतोय हे स्वामींचे शब्द ऐकल्यावर मी एकदम निस्तब्ध झाले. वाटलं स्वामींचा आवाज ऐकून किती काळ लोटलाय कुणास ठाऊक. मी जेमतेम फोनवरती नमस्कार असं म्हणाले. स्वामी नेहमीसारखे प्रसन्नपणे बोलत होते. म्हणाले, राधिका ना, काय ग, काय करतेस? तुझ्या घराच्या मागे स्वामी माधवनाथ उर्फ बाळासाहेब वाकडे राहतात हे तू विसरलीस का? मला थोडं बोलता पण येईना. मी नुसतंच म्हटलं, नाही काही. स्वामी म्हणाले, बरोबर, तू ये घरी. मी स्वामींकडे गेले. स्वामी गादीवर पडून विश्रांती घेत होते. सौ सरला ते स्वामींचे पाय चेपत होत्या. मी स्वामींना नमस्कार केला. स्वामी म्हणाले, गमतीत म्हणाले, मला वाटलं तू स्वामींकडे यायला कंटाळलीस की काय. मला अगदी कसं तरीच झालं. मी पटकन म्हणून गेले की नाही हो स्वामी, आमच्या आयुष्यात असा एकही क्षण नाही की जेव्हा वाटेल स्वामी नको, स्वामींचा सहवास नको. तुमच्याकडे सगळ्यांचा जीव सदैव ओढ घेतो. स्वामी पण थोडे गहिवरले. थोड्या वेळ कोणीच काही बोललं नाही. नंतर माझ्या डोक्यावर प्रेमाने थोपटत म्हणाले, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. आम्ही नाही का स्वामी स्वरूपानंदांना भेटण्यासाठी सात डोंगर ओलांडून जात होतो. सत्संगतीची गोडी अवीट असते, कारण स्वामींचा सहवास हा केवळ शरीराच्या, मनाच्या किंवा बुद्धीच्या पातळीवर नसतो, तर त्याला परतत्वाचा स्पर्श असतो. म्हणून तो नित्य नूतनच असतो. स्वामींकडे बघत असताना माझ्या मनामध्ये तुम्ही संत, माय बाप, कृपावंत असं येऊन गेलं आणि वारंवार डोळे भरून येऊ लागले. तसंही स्वामींशिवाय कधी कुणाला करमलंच नाही.
आज आपल्या इथं सद्भक्त शेखर कुंभोजकर आलेले आहेत. ते आपली सेवा इथं सादर करणार आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि मुलगा देखील आहेत आणि त्यांचा छोटा मुलगा देखील एक अभंग म्हणणार आहे.
ध्यान करू जाता मन हर पड़े ध्यान करू जाता मन हर पड़े ध्यान करू जाता मन फरफले सगुणती धारे गुणाती सगुणती धारे गुणाती सगुणती धारे गुणाती रामदास मन विश्रांति माले रामदास मन विश्रांति मगले रामदास मन रामदास मरे विश्रांति मगन जीविते संगण हित गुज जीविते संगण हित गुज हित गुज जीविते संगण हित गुज हित गुज ध्यान करु दादा ध्यान करु दादा ध्यान करु दादा मन हर परे ध्यान करु दादा मन हर परे सगुणती ढाल गुणातीत गुणातीत सगुणती ढाल गुणातीत गुणातीत सगुणती ढाल गुणातीत सगुणती ढाल गुणातीत सगुणती ढाल
तू ही दिखत
दिश देखूतीत तू ही दिखत दृष्टि कहाँ बोलाय दृष्टि कहाँ बोलाय दृष्टि कहाँ बोलाय श्रवण सुनत नित ही बंसी धुन श्रवण सुनत नित ही बंसी धुन श्रवण सुनत नित ही बंसी धुन देह रही लपतार देह रही लपतार चांदोर मूरत हृदय समाय श्याम गोरी मूरत हृदय समाय श्याम गोरी मूरत हृदय समाय श्याम गोरी मूरत श्याम गोरी मूरत श्याम गोरी मूरत श्याम गोरी मूरत हृदय समाय संदेश तिहार उधो कहत संदेश तिहार हम ही बनावत ज्ञान हम ही बनावत ज्ञान कहो खल जहां ज्ञान को राखो कहो खल जहां ज्ञान को राखो हरि झूठम रस खान हरि झूठम रस खान श्याम तोरि मूरत हृदय समाय श्याम तोरि मूरत हृदय समाय श्याम तोरि मूरत समाय श्याम तोरि मूरत हृदय समाय hari murat hridaya samay hridaya samay niksat nahi hriday te hamre niksat nahi निकसत नहीं हृदय ए हमरे बैठो रहत रुकानी बैठो रहत रुकानी निकसत नहीं हृदय ए हमरे निकसत नहीं निकसत नहीं हृदय ए हमरे बैठो रहत लुकानी कहो खल जहां कहो खल जहां ज्ञान को श्याम ना श्याम अचानक हमको उधो सामना छानक हमको उधो सामना छानक हमको उधो सामना छानक हमको करत सदा मनमानी मनमानी करत सदा मनमान करत सदा मनमानी शांतोर पूरत हृदय समाय शाम तोरी मूरत हृदय समाय शाम तोरी मूरत हृदय समाय अंग जाति लग लग राती अंग अंग जाति लग लग राती रोम रोम उलझानी शाम तोरी मूरत हृदय समाय शाम तोरी मूरत शाम तोरी मूरत शाम तोरी मूरत हृदय
समाय. म्हणतोस का
वाचुनी मुक्तीची मज जडली रे राधी राधी भक्ती वाचुनी मुक्तीची मज जडली रे राधी भक्ती वाचुनी मुक्तीची मज जडली रे राधी विठ्ठला मी सखरा अपराधी भक्ति वाचुनी मुक्तीची मज जडली रे राधी राधी भक्ति वाचुनी मुक्तीची मज जडली रे राधी विठ्ठला मी सखरा अपराधी ज्ञानेशाते अमृत अधिका ज्ञानेशाते अमृत अनुभव अनुकंपे थे नेतीयासव ज्ञानेशाते अमृत अनुभव ज्ञानेशाते अमृत अनुभव अनुकंपे थे नेतीयासव अनुकंपे थे नेतीयासव स्वप्न तलल से नकले शैशव स्वप्न तलल से नकले शैशव विरले जात कभी विरले जात कभी विठला मी सखला अपराधी अपराधी भक्ति माचुनी मुक्तीची मज जडली रे राधी भक्ति माचुनी मुक्तीची मज जडली रे राधी विठ्ठला मी सखला अपराधी संत कुप्याची अभंगवाणी संत कुप्याची अभंगवाणी संत कुप्याची अभंगवाणी संत कुप्याची अभंगवाणी इंद्रायणीचे निर्मळ पाणी संत कुप्याची अभंगवाणी इंद्रायणीचे निर्मळ पाणी मीच बुडविला दुष्ट यौवनी मीच बुडविला दुष्ट यौवनी करुणेचा निधी करुणेचा निधी विठ्ठला मी सखला अपराधी विठ्ठला मी सखला अपराधी भक्ति वाचुनी मुक्तीची मज जडली रे राधी राधी भक्ति वाचुनी मुक्तीची मज जडली रे राधी विठ्ठला मी सखला अपराधी
Abhi Lal, 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 Ab
गंग नाथा घरि नाथ मादा सखा अननाथ पुर अवघे गरित पंडर पुर अवघे गरित पंडर पुर तालला अमाता गतर तालला अमाता गतर तालला अमाता गजर नामता गजर नामता गजर
हरी हरी जवळपास 6 महिन्याच्या अंतराने तुम्ही आलात आणि सगळ्यांचे कान तुम्ही तृप्त केलेत. खूप दिवसांनी इथं असा एखादा गाण्याचा अभंगांचा असा कार्यक्रम झाला. खरं म्हणजे अशी इच्छा आहे की अधूनमधून इथं गुरुवारच्या सत्संगामध्ये अशा प्रकारे कार्यक्रम व्हावेत, त्याची एक प्रकारे सुरुवात तुम्ही करून दिली. असेच अधूनमधून तुम्ही येत जा, तुमच्या परदेश दौरे आणि भारतातले दौरे याच्या दरम्यान आणि इथं तुमची सेवा रुजू करत चला. आपण इथं जी सेवा सादर झाली त्याची एक कृतज्ञता म्हणून श्रीफल आणि प्रसाद असे देणार आहोत. सर्वात प्रथम चिरंजीव सिद्धार्थ, त्याला खरं म्हणजे अजून एक अभंग म्हणायचा होता. गायकाचं पोर जर गायलं तर कसं गाईल. ते आपण पाहिलं. तबल्यावर साथ केली ती श्री दत्तात्रय भावे. सौभाग्यवती मेधा कुंभोजकर, आणि सद्भक्त श्री शेखर कुंभोजकर. आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। शिखर तुम्ही परत जेव्हा याल तेव्हा सिद्धार्थला जरूर आणा, त्याची शाळा आणि त्याचं सगळं सांभाळून जर जमत असेल तर अगदी जरूर घेऊन या। हरी हरी।
श्रीराम काही निवेदन आहेत? पंढरपूर आनंद यात्रेसाठी प्रतीक्षा या मध्ये नाव घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आपल्यापैकी येणाऱ्या साधकांचं जर कोणाचं नाव द्यायचं राहिलं